हॅलो, नमस्कार सर. नमस्कार मॅडम, परांजपे मधून अभय बोलतोय. मॅडम, आमचं गेट आहे ऑप्शन अनलिमिटेड नाव होतं, त्या गाड्या मला कॉल करता मॅडम. ऑप्शन अनलिमिटेड नाव होतं मॅडम, त्या गाडी तुम्हाला कॉल करत आहे. कुठे बोलतो मॅडम मी? परांजपे प्रत्यक्ष म्हणून परांजपे बिल्डर. हा मॅडम, त्या इव्हेंट मध्ये डेक्कन मध्ये होणार आहे मॅडम. तो इव्हेंट येऊ शकता का तुम्ही?
बरं, उद्या पॉसिबल आहे मॅडम. कुठे शेवटचं दिवस?
ओके, ठीक आहे मॅडम, काय प्रॉब्लेम नाही मॅडम. धन्यवाद मॅडम, चालेल चालेल.
हो हो.